50 languages.
13.
Tera.
Activities.
Kaam.
Kaam.
What does Martha do?
Martha kaay karte?
Martha kaay karte?
She works at an office.
ती कार्यालयात काम करते.
ती कार्यालयात काम करते.
She works on the computer.
ती संगणकावर काम करते.
ती संगणकावर काम करते.
Where is Martha?
Martha कुठे आहे?
Martha कुठे आहे?
At the cinema.
चित्रपटगृहात.
चित्रपटगृहात.
She is watching a film.
ती एक चित्रपट बघत आहे.
ती एक चित्रपट बघत आहे.
What does Peter do?
पीटर काय करतो?
पीटर काय करतो?
He studies at the university.
तो विश्वविद्यालयात शिकतो.
तो विश्वविद्यालयात शिकतो.
He studies languages.
तो भाषा शिकतो.
तो भाषा शिकतो.
Where is Peter?
पीटर कुठे आहे?
पीटर कुठे आहे?
At the cafe.
कॅफेत.
कॅफेत.
He is drinking coffee.
तो कॉफी पीत आहे.
तो कॉफी पीत आहे.
Where do they like to go?
त्यांना कुठे जायला आवडतं?
त्यांना कुठे जायला आवडतं?
To a concert.
संगीत मैफिलीमध्ये.
संगीत मैफिलीमध्ये.
They like to listen to music.
त्यांना संगीत ऐकायला आवडतं.
त्यांना संगीत ऐकायला आवडतं.
Where do they not like to go?
त्यांना कुठे जायला आवडत नाही?
त्यांना कुठे जायला आवडत नाही?
To the disco.
डिस्को मध्ये.
डिस्को मध्ये.
They do not like to dance.
त्यांना नाचायला आवडत नाही.
त्यांना नाचायला आवडत नाही.